chinimandi.com पॉडकास्ट। ऊस मंत्र्यांनी लोकांना कोरोना विषाणूच्या धोक्याबद्दल जागरूक केले। उत्तर प्रदेशचे कॅबिनेट मंत्री सुरेश राणा यांनी नगरपंचायतीच्या 3 सदस्यांच्या शपथ ग्रहण समारंभात लोकांना कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून जागरूक केले। तसेच त्यांनी अनलॉक 1 आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन सुद्धा केले। गुरुवारी नगरपंचायतीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, संपूर्ण देशात मोदी आणि योगी यांच्यासारख्या कार्यकाल भविष्यात कधीतरीच येईल। नगरपंचायतीमध्ये यूपी सरकारकडून 3 सदस्यांना नॉमिनेट करण्यात आले होते। त्यांचा शपथ ग्रहण सोहळा थाना भवन नगरपंचायत टाउन हॉलमध्ये झाला, ज्यामध्ये MDM मणी अरोडा यांनी निवडलेले 3 सदस्य अनिता सैनी, प्रेमचंद, विशाल गोयल यांना गोपनीयतेची शपथ दिली। कार्यक्रमात ऊस मंत्री सुरेश राणा देखील सहभागी झाले होते। त्यांनी 3 सदस्यांचे अभिनंदन केले आणि सांगितले की कोरोनाशी लढण्यासाठी सरकार सर्व प्रयत्न करत आहे, त्याबरोबरच सरकारला साथ देण्यासाठी लोकांनीही सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करावे। कार्यक्रमात कॅबिनेट मंत्र्यांनी सुका आणि ओला कचरा वेगळा करण्यासाठी मागवलेल्या 5 कचऱ्यांच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना केले।